खंड 5 प्रकरण 27 रिक्रूट भरती। मी सभेला हजर राहिलो। सैनिक सहाय्याच्या ठरावाला मी दुजोरा द्यावा अशी व्हॉइस रॉयांची फार इच्छा होती। मी हिंदी हिंदुस्थानीमध्ये बोलण्याची परवानगी मागितली। व्हॉइस रॉयांनी माझी मागणी मान्य केली, पण त्याबरोबरच इंग्रजीत बोलण्याची सूचना केली। मला भाषण असे करावयाचे नव्हते, मी बोललो एवढेच। मला माझ्या जबाबदारीची पूर्ण जाणीव आहे। ती जबाबदारी लक्षात घेऊनच मी या ठरावास दुजोरा देत आहे। हिंदुस्थानीमध्ये बोलल्याबद्दल अनेकांनी मला धन्यवाद दिले। ते म्हणाले की व्हॉइस रॉयांच्या सभेत हिंदुस्थानीमध्ये भाषण करण्याचे या काळातले हे पहिलेच उदाहरण होय। धन्यवाद व हे पहिलेच उदाहरण असल्याची माहिती दोन्ही माझ्या मनाला बोचली। मला शरम वाटली। आपल्याच देशामध्ये देशाबाबतच्या कामाच्या सभेमध्ये देशी भाषेवर बहिष्कार असावा किंवा तिची अवहेलना व्हावी ही केवढी दुःखाची गोष्ट। आणि माझ्यासारखा कोणी हिंदुस्थानीमध्ये एखाद दुसरे वाक्य बोलला तर त्याबद्दल धन्यवाद तरी कसले। असले प्रसंग आपल्या पतित दशेची जाणीव करून देणारे आहेत। सभेमध्ये बोललेल्या वाक्यांचे माझ्या दृष्टीने फार महत्व होते। ती सभा किंवा मी दिलेला तो दुजोरा मी विसरणे शक्य नव्हते। माझी एक जबाबदारी तर मला दिल्लीमध्ये आटपून घ्यावयाची होती। व्हॉइस रॉयांना पत्र लिहिण्याचे काम मला सोपे वाटले नाही। सभेला जाण्याबाबत माझी नाखुशी, तिची कारणे, पुढील आशा इत्यादींचा स्पष्ट खुलासा करण्यासाठी सरकारसाठी व लोकांसाठी करणे मला आवश्यक वाटत होते। मी व्हॉइस रॉयांना पत्र लिहिले। त्यात लोकमान्य टिळक, अलीभाई इत्यादी पुढाऱ्यांच्या गैरहजेरीबद्दल खेद व्यक्त केला। लोकांच्या राजकीय आकांक्षांचा व लढाईमधून उपस्थित होणाऱ्या मुसलमानांच्या मागण्यांचा उल्लेख केला। हे पत्र प्रसिद्ध करण्याची परवानगी मी व्हॉइस रॉयपाशी मागितली आणि त्यांनी आनंदाने दिली। हे पत्र सिमल्यास पाठवावयाचे होते, कारण सभा पुरी होताच व्हॉइस रॉय तर सिमल्यास रवाना झाले होते। तिकडे टपालाने पत्र पाठवावयाचे तर विलंब लागणार होता। माझ्या मते पत्र महत्वाचे होते, वेळ वाचविण्याची आवश्यकता होती। वाटेल त्याबरोबर पत्र पाठविण्याची इच्छा नव्हती। एखाद्या पवित्र इसमाबरोबर पत्र जाईल तर चांगले असे मला वाटले। दीनबंधू व सुशील रुद्र यांनी केम्ब्रिज मिशनच्या भल्या रेव्हरंड आयरलंडांचे नाव सुचवले। पत्र वाचून पाहून आपल्याला ते शुद्ध वाटले तर आपण ते घेऊन जाऊ असे त्यांनी कबूल केले। पत्र खासगी नव्हतेच। त्यांनी ते वाचले, त्यांना पसंत पडले व ते घेऊन जाण्यास ते तयार झाले। मी दुसऱ्या वर्गाचे गाडीभाडे देऊ केले, परंतु त्यांनी ते घेण्याचे नाकारले व रात्रीचा प्रवास करावायचा असताही इंटरचे तिकीट काढले। त्यांचा साधा सरळ निर्भीड स्वभाव पाहून मी मोहित झालो। अशा तऱ्हेने पवित्र हातांनी नेऊन दिलेल्या पत्राचा माझ्या समजुतीने चांगला परिणाम झाला, त्यामुळे माझा मार्ग बिंधोक झाला। माझी दुसरी जबाबदारी रंगरुटांची भरती करण्याची होती। रंगरुटांची याचना मी खेडा जिल्ह्यात नाही तर कोठे करायची? आपल्या सोबत्यांना प्रथम बोलवायचे नाही तर कोणाला बोलवायचे? खेड्याला पोचताच वल्लभभाई इत्यादींबरोबर चर्चा केली। त्यांच्यापैकी कित्येकांच्याही गोष्ट गळी उतरेना। ज्यांना ती गोष्ट आवडली त्यांना ती कितपत तडीला जाईल याबद्दल शंका वाटत होती। ज्या वर्गामधून भरती करायची होती त्या वर्गाला सरकारबद्दल कसलाच कळवळा नव्हता। सरकारी अंमलदारांचा त्यांना आलेला अनुभव अद्याप ताजाच होता। तरी पण कार्याला सुरुवात करावीच असे सर्वांचे मत पडले। आरंभ करता क्षणीच माझे डोळे उघडले। माझा आशावादही काहीसा खोटा पडला। खेडा सत्याग्रहाच्या वेळी लोक आपल्या गाड्या मोफत देत। एक स्वयंसेवकाची जरूर असेल तिथे तीन चार पुढे येत। आता पैसे देऊनही गाड्या मिळण्याची पंचाई, पण एवढ्याने आम्ही कोणी निराश होणारे नव्हतो। गाडीच्या ऐवजी पायी प्रवास करण्याचे ठरविले। रोज 20 मैलांची मजल मारायची असे। गाडी मिळण्याची पंचाई, तेथे जेवण तरी मिळणार कुठून? मागणेही योग्य झाले नसते। यासाठी प्रत्येक स्वयंसेवकाने आपापल्यापुरती शिदोरी आपापल्या पिशवीत घालूनच बाहेर पडावे असे ठरले। उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे बरोबर अंथरुण पांघरुण काही घेण्याची आवश्यकता नव्हती। ज्या ज्या गावी जात असू तेथे सभा करीत असू, लोकसभेला येत, पण भरतीमध्ये एखाद दुसरे नाव मिळाले म्हणजे मिळविले। तुम्ही अहिंसावादी ना, मग आम्हाला हातात शस्त्र घ्यायला कसे सांगता? सरकारने हिंदुस्थानचे असे काय कल्याण केले आहे की तुम्ही त्याला मदत करावयाला सांगता? अशा तऱ्हेचे अनेक प्रश्न माझ्यापुढे मांडण्यात येत। असे असताही हळूहळू आमच्या सतत कार्याचा परिणाम लोकांवर होऊ लागला. नावांची नोंदही बरी होऊ लागली आणि पहिली एक तुकडी बाहेर पडली म्हणजे आणखी मिळविण्याला मार्ग मोकळा होईल असे आम्हाला वाटू लागले. रंगरूट बाहेर पडत त्यांना कुठे ठेवावे वगैरे गोष्टींची चर्चा मी कमिशनर बरोबर करू लागलो. कमिशनर ठिकठिकाणी दिल्लीच्या नमुन्यावर सभा भरवू लागले होते. तशी गुजरातमध्येही झाली. तिला मला व माझ्या सोबत्यांना आमंत्रण होते. येथेही मी हजर राहिलो पण दिल्लीमध्ये जर मी विशोभित दिसत होतो तर येथे त्याहूनही अधिक विशोभित होतो असे माझे मला वाटू लागले. हाजी हाजीच्या वातावरणामध्ये मला चैन पडेना. येथे मी थोडे अधिक बोललो माझ्या भाषणात खुशामत ती कुठून असणार. उलट दोन कडू शब्दही होते. रिक्रूट भरतीसाठी मी एक पत्रिका काढली. तीत भरतीमध्ये येण्यातर्फेचा एक युक्तिवाद होता. तो कमिशनरला खुपला. त्याचा सारांश असा होता, ब्रिटिश राज्याने अनेक अपकृत्य केली आहेत. यामध्ये सर्व प्रजेला निशस्त्र बनविण्याच्या कायद्याला इतिहास सर्वात अधिक काळा कायदा ठरवेल. हा कायदा रद्द करायचा असेल व शस्त्रांचा उपयोग करायला शिकायचे असेल तर ही सोन्यासारखी संधी आहे. सरकारला संकटकाळी मध्यम वर्गाने स्वेच्छापूर्वक मदत केल्यास अविश्वास दूर होईल व ज्याला शस्त्र धारण करायचे असेल तो ते खुशाल धारण करू शकेल. याच मजकुराला उद्देशून कमिशनरला म्हणावे लागले की त्यांच्या माझ्यामध्ये मतभेद असताही सभेमध्ये मी हजर राहणे त्यांना प्रियच होते. मलाही माझ्या मताचे समर्थन शक्य तेवढ्या सौम्य शब्दांमध्ये करणे भाग पडले. वर ज्या पत्राचा उल्लेख करण्यात आला आहे त्याचा सारांश पुढे देण्यात येत आहे. युद्ध परिषदेला हजर राहण्याबद्दल मला संकोच वाटला होता पण तो आपल्याला भेटल्यानंतर दूर झाला. त्याचे एक कारण अर्थात हे होते की आपल्याबद्दल मला फार आदर वाटतो. न येण्याच्या कारणांपैकी सर्वात बलवत्तर कारण असे होते की परिषदेला लोकमान्य टिळक, मिसेस बेझंट व अली बंधू यांना निमंत्रण नव्हते. त्यांना मी मोठे शक्तिमान लोकनायक समजतो. मला तर वाटते की त्यांना निमंत्रण न देण्यामध्ये सरकारने गंभीर चूक केली आहे. मला अजूनही सुचवावेसे वाटते की प्रांतिक परिषदा भरवल्या जातील त्यात त्यांना निमंत्रण देण्यात यावे. माझा नम्र अभिप्राय आहे की कोणतीही राजसत्ता असल्या भारदस्त पुढाऱ्यांची अवगणना करू शकणार नाही. मग त्यांच्या व तिच्यामध्ये कितीही मतभेद असोत, अशा स्थितीत मी सभेच्या कमिट्यांना हजर राहू शकलो नाही आणि सभेमध्ये फक्त दुजोरा देऊनच भागविले. सरकारला माझी सूचना मान्य झाली की लगेच दिलेल्या दुजोरानुसार कामाला लागावे असा माझा विचार आहे. ज्या साम्राज्याचे भविष्यकाळी पूर्ण समान भागीदार होण्याची आम्हाला आशा वाटते त्या साम्राज्याला संकटकाळी सर्व शक्तीनिशी मदत करणे हा आमचा धर्म आहे. पण मला हेही सांगितलेच पाहिजे की त्यामध्ये अशी आशाही साठविलेली आहे की अशी मदत केल्याने आम्हाला आमचे ध्येय अधिक लवकर गाठता येईल. त्यामुळे लोकांना अशी अपेक्षा करण्याचा अधिकार आहे की ज्या सुधारणा लवकरच होणार अशी आशा आपल्या भाषणामध्ये दर्शविलेली आहे त्या सुधारणांमध्ये राष्ट्रीय सभा व मुस्लिम लीग यांच्या मुख्य मागण्यांचा समावेश केलेला असेल. माझ्या म्हणण्याप्रमाणे चालते तर मी असल्यावेळी होमरूल वगैरेचा उच्चारही केला नसता. किंबहुना साम्राज्याच्या संकटकाळी त्याच्या संरक्षणार्थ सर्व धडधाकट हिंदी लोकांना मुकाट्याने आत्मबलिदान करण्याचा सल्ला दिला असता. असे केल्यानेच आम्ही साम्राज्याचे सर्वात श्रेष्ठ व आदरणीय असे भागीदार बनू शकू व जात, रंग, देश इत्यादींचे भेद पुसून टाकू शकू. पण सुशिक्षित वर्गाने याहून कमी परिणामकारक असा मार्ग स्वीकारला आहे. जनसमाजामध्ये त्याचे वजन मोठे आहे. मी हिंदुस्थानात पाऊल टाकले तेव्हापासूनच सामान्य लोकांशी निकट संबंधामध्ये येत गेलो आहे आणि मी आपल्याला कळवू इच्छितो की होमरूलची उत्कंठा त्यांच्यामध्येही शिरली आहे. होमरूल खेरीज लोकांचे कधीही समाधान व्हावयाचे नाही. होमरूल मिळवण्यासाठी सहन करावे तेवढे कष्ट थोडेच आहेत हेही त्यांना समजते. म्हणून साम्राज्यासाठी देता येतील तितके स्वयंसेवक देणे हे जरी आमचे कर्तव्य असले तरी पण पैशांच्या मदतीला तो न्याय लागू पडत नाही. लोकांची स्थिती माहीत असल्यावरून मी सांगतो की हिंदुस्थानाने जी मदत केली आहे तीच त्याच्या शक्तीबाहेरची आहे. मला एवढे समजते की सभेमध्ये ज्यांनी पाठिंबा दिला आहे त्यांनी वेळी आत्मबलिदानापर्यंत मदत करण्याचा निश्चय केला आहे, पण आमची स्थिती मोठी चमत्कारिक आहे. आम्ही म्हणजे काही एका पिढीचे भागीदार नव्हे. आमच्या मदतीचा पाया भविष्यकालासंबंधीच्या आशेवर रचलेला आहे, व ही आशा कोणती हे जरा विशेष स्पष्ट करून सांगणे आवश्यक आहे. मला सौदा करावायचा नाही, तरी पण मला एवढे मात्र सांगितलेच पाहिजे की त्या आशेची निराशा झाली तर साम्राज्याविषयीची आजवरची आमची समजूत भ्रामक होती असे ठरेल. घरगुती झगडे विसरून जा असे आपण सुचविले. त्याचा अर्थ जर असा असेल की जुलूम व अंमलदारांची अपकृत्ये सहन करा, तर ते होण्यासारखे नाही. सरकारच्या संघटित जुलमाविरुद्ध सर्व शक्तीनिशी लढणे हा मी आपला धर्म समजतो. म्हणून आपणच अंमलदारांना सुचवावे की त्यांनी एकाही जीवाची अवहेलना करू नये व लोकमताला पूर्वी कधी दिला नसेल इतका मान द्यावा. चंपारण्यामध्ये शेकडो वर्षे चालत आलेल्या जुलमाचा प्रतिकार करून ब्रिटिश न्यायाची सर्वश्रेष्ठताच मी सिद्ध करून दिली आहे. खेड्याच्या रयत वर्गाला समजून चुकले आहे की आपल्यात जर सत्यासाठी दुःख सहन करण्याची शक्ती असेल तर खरी सत्ता राजसत्ता नसून लोकसत्ताच आहे. ही जाणीव झाल्यामुळे ज्या साम्राज्याला ते लोक शिव्याशाप देत होते त्या साम्राज्याबद्दलचा त्यांच्या मनातील द्वेष कमी झाला. तसेच ज्या राजसत्तेने सविनय कायदेभंग चालू दिला ती सत्ता लोकमताला अगदी झिडकारणारी असणे शक्य नाही अशी त्यांची खात्री पटली आहे. म्हणूनच मी असे समजतो की चंपारण्य व खेडा येथे मी जे काम केले ती माझी या युद्धाच्या कामाला मदतच आहे. अशा तऱ्हेचे माझे काम बंद ठेवायला जर आपण मला सांगत असाल तर त्याचा अर्थ मला श्वास कोंडून धरावायला आपण सांगता असाच मी समजेन. शस्त्रबळाऐवजी आत्मबळावर किंवा प्रेमबळावर लोकप्रिय करण्याच्या माझ्या प्रयत्नांना जर यश आले तर माझी खात्री आहे की हिंदुस्थानावर सबंध जगाने डोळे वटारले तरी त्याचा सामना हिंदुस्थान करू शकेल. म्हणून दुःख सहन करण्याची ही सनातन नीती माझ्या जीवनामध्ये बिंबविण्यासाठी मी माझ्या आत्म्याला नित्य धडे देत राहीन आणि याच नीतीचा अवलंब करण्यास इतरांनाही बोलावीत राहीन. आणि मी जर दुसऱ्या कोणत्याही कार्यामध्ये भाग घेत नसलो तर तेही याच नीतीची अद्वितीय श्रेष्ठता सिद्ध करण्यासाठीच. शेवटी मला आपल्याला विनंती करावयाची की मुसलमानी राज्यासंबंधी स्पष्ट आश्वासन देण्यास आपण ब्रिटिश प्रधानमंडळाला सुचवावे. आपल्याला माहीत आहे की प्रत्येक मुसलमानाला त्याबद्दल काळजी लागून राहिलेली आहे. मी स्वतः हिंदू आहे, एवढ्यासाठी काही मुसलमानांच्या भावनांबद्दल मी बेपर्वा राहू शकत नाही. त्यांचे दुःख ते आमचेही असणारच. या मुसलमानी राज्यांच्या हक्कांना धक्का न लावण्याने त्यांच्या धर्मस्थानासंबंधीच्या त्यांच्या भावना न दुखविण्याने आणि हिंदुस्थानच्या होमरूलची मागणी मान्य करण्यानेच साम्राज्याचेही संरक्षण होणार आहे. हे पत्र मी अशासाठी लिहिले आहे की मी इंग्रजांचा चाहता आहे आणि जी राजनिष्ठा इंग्रजांमध्ये वसत असते तीच प्रत्येक हिंदी माणसामध्येही जागृत करण्याची माझी इच्छा आहे.